ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाला जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याच्या दृष्टीनं शेतीचा विकास अत्यंत महत्वाचा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा. यंदा प्रत्यक्ष कर संकलनात भरीव वाढ. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला निवडणूक. पंढरपूर कराड मार्गावर भरधाव ट्रकनं उडवल्यानं 6 मजूर महिलांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी. आणि मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 308 अंकांच्या वाढीसह पहिल्यांदाच 77,000 वर बंद. 8 सत्रात 5,000 अंकांची वाढ. देशाला जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याच्या दृष्टीनं शेतीचा विकास हा अत्यंत महत्वाचा असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीमधल्या मेहंदीगंज इथं केलं. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रधानमंत्र्यांनी जमा केला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या उपक्रमांतर्गत 20,000 कोटींहून अधिक रुपये 9,26,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. 30,000 स्वयंसहायता गटांच्या महिलांना कृषी सखी प्रमाणपत्रांचं वाटप यावेळी करण्यात आलं. महिलांना नव्या अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि 3 कोटींपेक्षा अधिक लखपती दीदी बनवण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. कृषी सखी ही योजना सध्या 12 राज्यात सुरू असून ती सर्व राज्यात राबवण्याचं उद्दिष्ट समोर आहे. महिलांच्या सहभागाशिवाय शेतीचा विकास होणं अशक्य आहे, असं मोदी म्हणाले. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक मंत्रीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले. महाराष्ट्रात हिंगोली जिल्ह्यात तोंडापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा कार्यक्रम केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत झाला. देशातल्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि भविष्यातही शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असं खडसे यांनी यावेळी सांगितलं.
कृषी विद्यालय असतील किंवा कृषी विद्यापीठ असतील, केव्हीके सारखे सगळे सेंटर असतील की यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पण पुढाकार घेऊन या वेगळ्या वेगळ्या विविध प्रकारच्या काही योजना असतील किंवा आधुनिक पद्धतीने शेतीच्या संदर्भात कार्यशाळा असतील, या माध्यमातून शेतकऱ्यांनी पुढे आलं पाहिजे.
योग आणि भरड धान्याच्या संबंधित जागरुकता निर्माण करून लोकांचं आयुष्य सदृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या सरपंचांना केलं आहे. पंचायत, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र आणि इतर ठिकाणी योग आधारित कार्यक्रमांचं आयोजन करण्याचं आवाहन त्यांनी सरपंचांना पत्र लिहून केलं आहे. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम श्रीनगरमध्ये शेर ए काश्मीर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांसह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यात सहभागी होतील, अशी माहिती आयुष खात्याचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली. चालू आर्थिक वर्षात कालपर्यंत एकूण प्रत्यक्ष कर संकलनात 22.19% तर निव्वळ कर संकलनात सुमारे 21% घसघशीत वाढ नोंदवली गेली आहे. चालू आर्थिक वर्षात कालपर्यंत सुमारे 5,15,000 कोटी रुपयांहून अधिक एकूण प्रत्यक्ष कर तर सुमारे 4,62,000 कोटी रुपयांहून अधिक निव्वळ कर गोळा झाला असल्याचं अर्थ मंत्रालयानं जाहीर केलं आहे. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आज झाली. या बैठकीत केंद्रीय मंत्री मनोहर लाल, धर्मेंद्र प्रधान, किरेन रिजिजू, यस जयशंकर आणि चिराग पासवान सहभागी झाले होते. या अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी आणि लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. तसंच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्राला संबोधित करणार आहेत. लोकसभेचं अधिवेशन 24 जूनपासून तर राज्यसभेचं अधिवेशन 27 जूनपासून सुरू होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या बिहारला भेट देणार असून नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसचं उद्घाटन करणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या 11 जागांसाठीच्या निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं आज केली. विधानसभेच्या आमदारांकडून या सदस्यांची निवड होणार आहे. या निवडणुकीची अधिसूचना 25 जून रोजी जारी होणार असून 2 जुलैपर्यंत अर्ज भरता येतील. 3 जुलैला अर्जांची छाननी होईल आणि 5 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 12 जुलै रोजी सकाळी 9 ते 4 दरम्यान मतदान होऊन त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होईल. मनीषा कायंदे, विजय गिरकर, अब्दुल्ला दुर्रानी, निलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, वजाहत मिर्झा, प्रज्ञा सातव, महादेव जानकर आणि शेकापचे जयंत पाटील यांचा कार्यकाळ 27 जुलै रोजी पूर्ण होत असल्यानं ही निवडणूक होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर कराड मार्गावर चिकमहूजवळ आज भरधाव ट्रकनं मजूर महिलांना उडवलं, त्यात 6 महिला जागीच ठार तर 1 महिला गंभीर जखमी झाली आहे. या महिला रस्त्याच्या कडेला एसटीची वाट पाहत थांबल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केलं. देशातले दोन्ही शेअर बाजार आज विक्रमी पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स पहिल्यांदाच 77,000 वर आणि निफ्टीही पहिल्यांदाच 23,500 अंकांच्या वर स्थिरावला. व्यवहार सुरू झाले तेव्हापासून सेन्सेक्स 77,000 आणि निफ्टी 23,500 वर व्यवहार करत होते. दिवसभर बाजारात हे सातत्य कायम राहिलं आणि दिवसअखेर सेन्सेक्स 308 अंकांची तेजी नोंदवून 77,301 अंकांवर स्थिरावला. नीट 2024 परीक्षेतल्या अनियमिततेच्या तक्रारीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. परीक्षेतल्या त्रुटींचं निवारण करून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायालयानं विद्यार्थ्यांबाबत चिंता व्यक्त करत राष्ट्रीय चाचणी संस्था आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 8 जुलै रोजी होणार आहे. 18वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात मिफचा आजचा 4था दिवसही विविध चित्रपटांचं प्रदर्शन, संबंधित विषयांवरची चर्चासत्र आणि मार्गदर्शन सत्र तसंच परिसंवादांनी गाजला. भारतीय वन्यजीव माहितीपट आणि संवर्धनाचे प्रयत्न या विषयावर अल्फोन्स रॉय यांचं मार्गदर्शन सत्र आज झालं. अॅनिमेशनपटांचा प्रवास आणि तरुण आणि मध्यमवयीनांना पडलेली अॅनिमेशनपटांची भुरळ यावर मुंजल श्रॉफ आणि केतन मेहता यांनी आपापले विचार मांडले. चरित्रात्मक माहितीपट आणि चरित्रपट यांच्यातला फरक राहुल रवेल आणि रॉबिन भट यांनी उलगडून दाखवला. व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार विजेते वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बैया नलमुथू आणि द कमांड शो या चित्रपटाचे दिग्दर्शक डॅनियेला वोल्कर यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. द कमांड शो या चित्रपटाच्या चमूनं आज रेड कार्पेटवरही हजेरी लावली. विख्यात अॅनिमेटर जॉर्ज श्विझ गेबेल यांनी अॅनिमेशनचा मास्टर क्लास घेतला. भारताचा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी यानं आर्मेनिया इथं सुरू असलेल्या स्टेपन अवग्यान मेमोरियल स्पर्धेतल्या आज झालेल्या सामन्यात विजय मिळवला. त्यानं रशियाचा ग्रँडमास्टर ओलोदार मुर्जिन याचा 63 चालींमध्ये पराभव केला. या विजयामुळे अर्जुननं बुद्धिबळ मानांकन क्रमवारीत 4थ्या स्थानावर झेप घेतली आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जुनचा सामना अमेरिकेच्या मॅन्युअल पेट्रोसिन याच्याशी होणार आहे. वायव्य आणि पूर्व भारतामध्ये आज संध्याकाळपासून उष्णतेची तीव्र लाट कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे उत्तर भारताला मोठ्या प्रतीक्षेनंतर उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. दिल्लीत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. दरम्यान येत्या 2 ते 3 दिवसात पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात मुसळधार पाऊस सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याच्या दृष्टीनं शेतीचा विकास अत्यंत महत्वाचा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा. यंदा प्रत्यक्ष कर संकलनात भरीव वाढ. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला निवडणूक. पंढरपूर कराड मार्गावर भरधाव ट्रकनं उडवल्यानं 6 मजूर महिलांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी आणि मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 308 अंकांच्या वाढीसह पहिल्यांदाच 77,000 वर बंद, 8 सत्रात 5,000 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.